क्या बात है। तर या प्राचीन लग्नविधीत दोन मासे घेतात। हे मासे म्हणजे नवविवाहित जोडप्याचं प्रतीक। आता मासे कुठेही राहतात, वाहत्या पाण्यात राहतात, साचलेल्या डबक्यात राहतात, एवढंच काय अडी अडचणीला जमीन पोखरून चिखलाखालीही तग धरून जगतात। मुद्दा काय, नवीन लग्न झालेलं जोडपही अगदी असंच असलं पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत जुळवून घेणार। हा पण असं होईल की नाही हे बघण्याकरता हे दोन मासे एका परातीत सोडले जातात। आता पुन्हा टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय। आता पाण्यात सोडलेले हे दोन मासे एकाच दिशेनं पोहले पाहिजेत। ते तसे पोहले की बस खतम, लग्न पक्कं।